बालपण. देव बाप्पा देव्हाऱ्यात तू नुसताच असतोस ना रे बसून. मग माझी हरवलेली गोष्ट तेवढी दे ना रे शोधून. अरे शोधून शोधून मी गेलोय थकून. भाऊ नाही, बहीण नाही, कोण येईल धावून. शाळा आणि ट्युशनमध्ये पार गेलोय पिचून. नंबरासाठी अभ्यासही करावा लागतोय घोकून. आईबाबांसाठी एखाद्या छंदवर्गाला बसतो जाऊन. मग दोस्तांसाठी खेळायला सांग वेळ आणू कुठून. त्यात होमवर्कच्या टेन्शनने गेलोय मी थकून. कार्टूनसुद्धा पाहायला देत नाहीत डोळे बिघडतील म्हणून. बघता बघता एक दिवस मी जाईन की मोठा होऊन. अन कितीतरी मजा करायच्या जातील राहून. कळलं का रे बाप्पा, कळलं का रे बाप्पा माझं काय गेलंय हरवून. उशीर नको ना रे करू. माझं बालपण देना शोधून, माझं बालपण देना शोधून. कवयित्री सौ अलका वढावकर.